सर्वांच्या मनाला भक्तिमार्गाने जा म्हणून सांगणारे रामदास स्वामी स्वतः त्या वाटेने पुढे गेलेले सिद्ध योगी आहे. त्यामुळे भक्तिमार्गाची वाटचाल करायची असेल, अध्यात्म मार्गात साधना करायची असेल, तर आपले अष्टसात्विक भाव जागृत व्हायला हवेत. आजवर चुकीच्या मार्गाने गेलो म्हणून पश्चाताप दाटायला हवा. आता या भक्तिमार्गाकडे आलो आहोत तर इथून पुन्हा ढळू नये यासाठी मोठ्या आर्ततेनं हृदयस्थ ईश्वराला साथ घालायला हवी हे समर्थ रामदास जाणतात. आणि हीच आर्तता साधकातही उतरावी म्हणून समर्थांनी आपल्याला करुणाष्टक दिली आहेत. उपासनेच्या वेळी पूर्ण श्रद्धेनं या करुणाष्टकांचं पठण केलं तर खरोखरीच अष्टसात्विक भाव जागृत होतात. ऐकूया करुणाष्टके.
अनुदिनी अनुतापे तापलो राम राया परम दिन दयाळा नीरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुझ विणसिण होतो धावरे धाव आता भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही रघुकुल टिळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे तुज विण मज वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी अचळ भजन लीला लागली आस तुझी चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणवुनी करुणा हे बोलतो दीन वाचा जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळ निव वीरे राम कारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियाचा विरोधू तुज विण करुणा हे कोण जाणेल माझी सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी झडकरी झड घाली धाव पंचान नारे तुझ विण मजने ते जंबुकी वासनारे सबळ जनक माझा राम लावण्य पेटी म्हणवुनी मज पोटी लागली आस मोठी दिवस गणित बोटी प्राण ठेवूनी कंठी अवचट मज भेटी हाती घाली न मीठी जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे हाणिता वत्स नेणी जळधर कण आशा लागली चात कासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी तुझ विण मज तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तूटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आणीक नाही वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही। स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे, रघुपति विण आता चित्त कोठे न राहे। जीवलग जीव घेती प्रेत सांडूनी जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म देती। सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे, जीवलग मग कैसे चालते हे चिसाचे। विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी। सुख सुख म्हणता हे दुःख ठाकूनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले। भ्रमित मन वळेना हित ते आकळेना, परम कठिण देही देह बुद्धी गळेना। उपरति मजरामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी। घड़ी घड़ी मन आता राम रूपी भरावे, रघुकुल टिळकारे आपुले से करावे। जलचर जलवासी नेणती त्या जळासी, निशिदिनी तुझ पाशी चूकलो गुणरासी। भूमिधर निगमासी वर्णवेना तयासी, सकल भुवनवासी भेटी दे रामदासी। जय जय रघुवीर समर्थ। युक्ति नाही बुद्धि नाही विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा बुद्धि दे रघुनायका। मन हे आवरे नाकी वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा बुद्धि दे रघुनायका। अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नाही जनामधे, आश्रयो पाहता नाही बुद्धि दे रघुनायका। बोलता चालता येना कार्यभाग कळेचिना, बहुमी पीडिलो लोकी बुद्धि दे रघुनायका। तुझा मी टोणपा झालो कष्टलो बहुता परी, सौख्यते पाहता नाही बुद्धि दे रघुनायका। नेटके लिहिता येना वाचिता चुकतो सदा, अर्थतो सांगता येना बुद्धि दे रघुनायका। प्रसंग वेळ तरकेना सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखता येना बुद्धि दे रघुनायका। संसारी श्लाघ्यता नाही सर्व ही लोकहा सती, विसरू पडतो पोटी बुद्धि दे रघुनायका। चित्त दुश्चित्त होता हे ताळतंत्र कळेचिना, आळसू लागला पाठी बुद्धि दे रघुनायका। कळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु, प्रत्यही पोट सोडीना बुद्धि दे रघुनायका। संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी, परमार्थ आकळे ना की बुद्धि दे रघुनायका। देईना पुरविना कोणी उगेच जनहासती, लौकिक राखता येना बुद्धि दे रघुनायका। पिशुणे वाटती सर्वे कोणी ही मजला नसे, समर्था तू दया सिंधु बुद्धि दे रघुनायका। उदास वाटते जीवी आता जावे कुणीकडे, तू भक्तवत्सला रामा बुद्धि दे रघुनायका। काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तू जला माझी बुद्धि दे रघुनायका। सोडविल्या देवकोटी भूभार फेडिला बळे, भक्तासी आश्रयो मोठा बुद्धि दे रघुनायका। भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पूसते, ब्रीद हे राखणी आधी बुद्धि दे रघुनायका। उदंड ऐकिली कीर्ती पतित पावना प्रभो, मी एक रंक निर्बुद्धी बुद्धि दे रघुनायका। आशा हे लागली मोठी दयाळूवा दया करी, आणीक न लगे काही बुद्धि दे रघुनायका। रामदास म्हणे माझा संसार तुझला गला, संशयो वाटतो पोटी बुद्धि दे रघुनायका। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।